नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मानसी वाळवे तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां मध्य प्रदेश आनी राजस्थानाक भेट दिवन उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुन्यादी फातर बसयतले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आयज पणजी महापालिकेच्या नव्या इमारतीच्या बांदकामा खातीरचो बुन्यादी फातर बसयलो. गोंयांत बरीचशी जमीन पडीक आसा, त्या जमिनीचो परत पिकावळी खातीर उपेग करपाचो उलो शेती मंत्री रवी नायक हांणी शेतकारांक मारलो. गोंय सरकाराच्या खेळा खात्यान घडोवन हाडिल्ल्या 3 दिसांच्या युवा महोत्सवाची आयज सावन सुरवात जाल्या. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां मध्य प्रदेश आनी राजस्थानाक भेट दिवन जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी कांय प्रकल्पांचे बुन्यादी फातर बसयतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मध्य प्रदेशातल्या जबलपुराक भेट दितले आनी थंय ते रस्तो, रेल्वे, गॅस पायपलायन, घरां आनी नितळ पिवपाच्या उदका सारकिल्या वाठारातल्या 12,600 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले जाल्यार कांय प्रकल्पांचे बुन्यादी फातर बसयतले. ते इंदोरातल्या लायट हाऊस प्रकल्पाचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री आवास येवजणेखाला चालीक लायिल्ल्या सुमार 128 कोटी मोलाच्या ह्या प्रकल्पांचो फायदो 1,000 परस चड लावार्थी कुटुंबांक मेळटलो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आयज पणजी महापालिकेच्या नव्या इमारतीच्या बांदकामाचो बुन्यादी फातर बसयलो. पुजा करून बुन्यादी फातर बसोवपाची कार्यावळ जाली. पणजी महापालिकेची इमारत जीर्ण जाल्ल्या कारणान नवी इमारत बांदपाचो निर्णय सरकारान घेतला. ह्या नव्या इमारतींत अंडरग्राउंड पार्किंग तशेंच ओन ग्राउंड पार्किंग, महापालिका प्रशासन तशेंच महापालिकेच्या वेव्हाराची हेर कार्यालयां आसतली. गोंय साधन सुविधा उदरगत महामंडळ हे बांदकाम करतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. 14,700 चौखण मीटर जागेंत येवपी ह्या इमारतींत 4 माळे आसतले. 75 कोटी रुपया खर्च करून ही इमारत बांदतले. हे बांदकाम बेगिनातल्या बेगीन पुराय जातले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंयांत बरीचशी शेतकी जमीन पडीक आसा. ही जमीन परत एकदा पिकावळीवरवी हाडपाची मोख गोंय सरकारान दवरल्या. नाचणे, भात, भाज्यो तशेंच हेर उत्पादन शेतकारांनी घेवन स्वतंत्र उत्पन्न तयार करचे असो उलो शेती मंत्री रवी नायक हांणी मारलो. मिलेट्स पौष्टीक आसतात, ते भलायकी बरी दवरता, ताका लागून लोकांनी नाचणे खावचे तशेंच जाणट्यांनी दिल्ली शेतां पिकावळी हांची जतनाय घेवची अशें मंत्री नायक हांणी म्हळां. हे करतना गोंय सरकाराच्या शेतकी येवजणेचो लाव शेतकारांनी घेवचो अशें तांणी सांगले. पणजे दोना पावल राजभवनाच्या दरबार सभाघरांत शेती खात्यान आयज मिलेट महोत्सवाचे आयोजन केल्ले. नाचणे रोवपाक गोंयच्या शेतकारांनी मुखार सरचे अशें आवाहन ह्या वेळार शेती खात्यान ह्या कार्यावळीक हाजीर आशिल्ल्या शेतकारांक केला. 2023 हे वर्स आंतरराष्ट्रीय मिलेट वर्स म्हण मनयतात. गोंय सरकाराच्या खेळा खात्यान घडून हाडिल्ल्या 3 दिसांच्या युवा महोत्सवाची मडगांवच्या रवींद्र भवनांत आयज सावन सुरवात जाल्या. मडगांवचे आमदार दिगंबर कामत हांणी ह्या महोत्सवाचे उक्तावण केले. नेहरू युवा केंद्राच्या जोड पालवान घडून हाडिल्ल्या ह्या महोत्सवांत वेगवेगळ्या तालुक्यातल्या तरणाट्यांनी वांटो घेतला. अनुवर्सा ह्या युवा महोत्सवाच्या आयोजनांत थोडो भोव बदल केला. सांस्कृतिक कार्यावळी वांगडाच अनुवर्सा ह्या महोत्सवांत कौशल्य विकास, उद्योजकताय आनी रोजगार हांचेरूय भर दिला. तरणाट्यांनी फकत सरकारी नोकरी फाटल्यान धावन आसतना उद्देग आनी वेवसाय हातूंतय आपलो फुडार सोदूंक जाय अशें मत दिगंबर कामत हांणी ह्या वेळार उक्तायले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
3 steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, 2 gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेवरवी घरगुती सिलिंडराचेर दिवपी सबसिडीन गोंय सरकारान आनी 100 रुपया अतिरिक्त सवलत दिवपाचो निर्णय घेतला. ह्यान पयली 200 रुपयाची सवलत बीपीएल घराबो आशिल्ल्या फामिलींक मेळटाली. आता ती 300 रुपया इतकी जाल्या अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. ह्या बदला खातीर बीपीएल फॅमिलींक आता फकत 600 रुपया ह्या मोलान सिलिंडर मेळटलो. सध्या सिलिंडर 900 रुपयांक एक असो विकतो घेतात. ह्या येवजणेचो लाव गोंयच्या बीपीएल रेशनधारकांक जातलो. राज्याच्या उदरगतीन श्रीपाद नायक हांचे व्हड योगदान आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नायक हांचे जल्म दिसाची कार्यावळ तांचे घरा जाली. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे हस्तुकी श्रीपाद नायक हांचो भोवमान जालो. ह्या वेळार फुकट भलायकी तपासणी शिबिराचे उक्तावण मुखेलमंत्र्यांनी केले. उत्तर गोयांत वेळगे हांगा जाल्यार दक्षीण गोयांत मोतींगदोंगर मडगांव हांगा आयुष जिल्हो हॉस्पिटलां जातली हाचें काम सुरू जालां. तशेंच भलायकी केंद्रांनी आयुष ओपीडी सुरू करपाक केंद्रीय मंत्री हे नात्यान श्रीपाद नायक हांचें योगदान आसा अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगलें. मडगांव कदंबा बस स्थानका लागसार आशिल्ल्या एसजीपीडीएच्या होलसेल नुस्त्या मार्केटांत ह्या फुडें किरकोळ रितीन नुस्तें विकपाक दिवचे नात अशी माहिती मडगांव पालिकेचे मुखेल अधिकारी गौरीश शंखवाळकार हांणी दिली. फाल्यां सावन ही बंदी लागू जातली अशें तांणी सांगलें. मुंबय उच्च न्यायालयाच्या आदेशावयल्यान ही कारवाय हातांत घेतल्या. ह्या नुस्त्यांच्या विक्रेक लागून हो वाठार हळशीक जाता असो दावो करून कांय जाणांनी मुंबय उच्च न्यायालयान रीट याचिका दाखल केली. त्या याचिकेची दखल घेतना न्यायालयान हो आदेश दिल्लो. आयज मडगांव पालिकेचे मुखेल अधिकारी शंखवाळकर हांणी मडगांवचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकार, एसजीपीडीएचे अधिकारी, येरादारी पोलीस आनी होलसेल नुस्त्या विक्री संघटनेचे वांगडी हांच्या वांगडा ह्या मार्केटाची पळोवणी केली. राजभास संचालनालयाच्या पालवान फोंडेच्या अंत्रुज घुडयो ह्या संस्थेन गोंयभरातल्या उच्च माध्यमिक आनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांखातीर सूत्रसंचालन कार्यशाळा आयोजित केल्या. ही कार्यशाळा 8 ऑक्टोबर दिसा कवळे पंचायत सभाघरांत जातली. ह्या कार्यशाळेंत निवेदक आनी लेखक अनंत अग्नी विद्यार्थ्यांक मार्गदर्शन करतले. दरेक शाळा वा महाविद्यालयातल्यान चडांत चड 3 विद्यार्थ्यांक धाडपाची मेकळीक आसतली. 6 ऑक्टोबर 2023 मेरेन ह्या कार्यशाळे खातीर अर्ज सादर करूं येता. प्रवेश मर्यादित आशिल्ल्यान पयली येवपी पयली ह्या तत्वार नोंदणी जातली. सहभागी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे वळखपत्र सक्तीन घेवन येवचे पडटले. सहभाग प्रमाणपत्र जारी करपा खातीर पुराय दीस कार्यशाळेक हाजीर रावचे पडटले. कला अकादमीची अंदूची मराठी अ गट नाटक सर्त नोव्हेंबराच्या 3 सप्तकांत सुरू जातली. साखळी रवींद्र भवन सभाघरांत ही सर्त जातली अशें कला अकादमीन कळीत केला. सर्तींत वांटो घेवपाक सोदपी सगळ्या नोंदणीकृत संस्थांनी 11 ऑक्टोबर मेरेन अर्ज सादर करचे पडटले. नाटक सर्तीचे नेम आनी अटी थारायल्ल्या प्रवेशपत्रा वांगडाच पाटो पणजीच्या पोरण्या सचिवालयांत आदिलशाह पॅलेसांतल्या कला अकादमीच्या येवकार कक्षांत उपलब्ध आसात. इत्सूक नाट्य संस्थांनी 100 रुपया प्रवेश शुल्का वांगडा प्रवेश सादर करचो पडटलो. 500 रुपया प्रवेश शुल्क अदीक 5000 रुपया डिपॉझिट म्हूण अकादेमीक 5500 रुपया फारीक करचे पडटात. 1860 संस्था नोंदणी कायद्याखाला आनी नूतनीकरण केल्ल्या संस्थांकच हे सर्तींत वांटो घेवंक मेळटा. अर्ज सादर करतना दरेक संस्थेन आपल्या संस्थेच्या नोंदणी वा नूतनीकरणाची स्वता प्रमाणीत प्रत संस्थेच्या बँक खात्याच्या तपशीला वांगडा जोडप सक्तीचे आसा अशें कला अकादमीन कळीत केला. भलायकी सेवा संचालनालय 11 ऑक्टोबर 2023 दिसा सकाळी 10 वरांचेर पणजे मिनेझीस ब्रागांझा सभाघरांत आयोजित कार्यावळींत आंतरराष्ट्रीय चली भुरगे दीस मनयतले. आंतरराष्ट्रीय चली भुरगे दीस कार्यावळीचो एक भाग म्हूण संचालनालयाच्या राज्य कुटुंब कल्याण मंडळान रील तयार करप आनी पोस्टर सर्तीचे आयोजन केला. रील तयार करपाच्या सर्तीचो विशय आमचे बाय हमारी बेटी आमची मुलगी अवर डॉटर असो आसा आनी ह्या सर्तींत 20 वर्सां पिरायेवयले नागरीक वांटो घेवपाक शकतात. रील हॅशटॅग आमचे बाय सयत फेसबूक वा इन्स्टाग्रामाचेर अपलोड करपाक जाय. तशेंच pcpndtstate.goa@gov.in चेर ईमेल करपाक जाय. प्रवेशिका 6 ऑक्टोबर मेरेन धाडपाक जाय. पोस्टर डिझायनिंग डिजिटल व्हर्जन सर्तींत उच्च माध्यमिक आनी महाविद्यालयीन विद्यार्थी वांटो घेवपाक शकतात. बेटी बचाव बेटी पढाओ असो पोस्टर सर्तीचो विशय आसा. पोस्टर हॅशटॅग आमचे बाय सयत फेसबूक इन्स्टाग्रामाचेर अपलोड करपाक जाय. तशेंच pcpndtstate.goa@gov.in मेल करपाक जाय. सर्तीचो निकाल 9 ऑक्टोबराक जाहीर करतले. सर्तीच्या जैतवंतांक 11 ऑक्टोबर 2023 दिसा आंतरराष्ट्रीय चली भुरगे दीस कार्यावळींत मानेस्तांच्या हस्तुकी रोख इनाम आनी प्रशस्तीपत्र भेटोवन जैतिवंतांक इनामां भेटयतले. आनी आतां खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्या मध्य प्रदेश आनी राजस्थानाक भेट दिवन उदरगत प्रकल्पाचे उक्तावण करतले आनी बुन्यादी फातर बसयतले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हाणी आयज पणजी महापालिकेच्या नव्या इमारतीच्या बांदकामा खातीरचो बुन्यादी फातर बसयलो. गोंयांत बरीचशी जमीन पडीक आसा त्या जमीनीचो परत पिकावळी खातीर उपेग करपाचो उलो शेती मंत्री रवी नायक हाणी शेतकारांक मारलो. गोंय सरकाराच्या खेळा खात्यान घडोवन हाडिल्ल्या 3 दिसांच्या युवा महोत्सवाची आयज सावन सुरुवात जाल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.